नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबर विभागावरवी सुवर्णा खेडेकर तुमका प्रादेशिक खबरो दिता। मुखेल खबरो, धर्मरक्षण आणि सेवाभाव या दोन तत्वांचेरूच देशाची प्रगती जाऊ येता असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांनी आज गोकर्ण पर्तगाळ हांगा उलयतना सांगला। गोय एक अध्यात्मिक पर्यटन केंद्र करतले आणि पर्तगाळची मठवास्तू मुखेल आकर्षण असतले असे मुखेलमंत्र्यांनी सांगला। 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फीचा समारोप सुवाळो आज ताळगावा श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमात सुरू असा। आणि 20 मीटर स्थलांतरणाची मुदत आज शुक्रारा मेरेन आशिल्ली, फाल्यां सावन कारवाय सुरू जातली अशी माहिती वीज खात्यान दिल्या। पुराय खबरो, धर्मरक्षण आणि सेवाभाव या दोन तत्वांचेरूच देशाची प्रगती जाऊ येता आणि अशा प्रगती भितर मठाची व्हड परंपरा असा असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांनी म्हटला। गोकर्ण पर्तगाळ हांगा आज तांच्या हस्तुकी 77 फूट लांबायच्या रामाच्या मूर्तीचे लोकार्पण झाले, ते उपरांत जाल्ले भौशीक सभेन ते उलयताले। गोकर्ण पर्तगाळ जिवोत्तम मठाक 550 वर्सां पुराय जाल्ल्यान 10 दिसांचो सुवाळो घडोवन हाडला, ताचो आयज दुसरो दीस आसलो। राममूर्तीचे उक्तावणाचो आयज मुखेल सुवाळो जालो। गोंयाचेर वेगवेगळी आक्रमणां जाली, मात गोंयची संस्कृताय इबाडपाक ही आक्रमणां यश येवंक ना, ताचे फाटल्यान पर्तगाळ मठान केल्ल्या वावराचो व्हड वांटो आसा अशें प्रधानमंत्र्यांनी मुखार म्हटलां।
भारत का रास्ता एकता से होकर जाता है, जब समाज जुड़ता है, जब हर क्षेत्र हर वर्ग एक साथ खड़ा होता है, तभी राष्ट्र बड़ी छलांग लगाता है। श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठ का प्रमुख ध्येय लोगों को जोड़ना, मन को जोड़ना, परंपरा और आधुनिकता के बीच सेतु बनना। इसलिए विकसित भारत की यात्रा में यह मठ एक प्रमुख प्रेरणा केंद्र की भूमिका में भी है।
या सुवाळ्याक गोंयचे राज्यपाल पुशापती अशोक गजपती राजू, खासदार श्रीपाद नाईक, मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत, भौशीक बांदकाम मंत्री दिगंबर कामत, खेळां आनी संस्कृती मंत्री रमेश तवडकर, पर्तगाळ मठाचे मठाधिपती विद्याधीश तीर्थस्वामी आनी मठाच्या समितीचे अध्यक्ष श्रीनिवास टेम्पो हाजीर आशिल्ले। गोंय एक अध्यात्मिक पर्यटन केंद्र करतले आनी पर्तगाळी मठवास्तू ही तातूंतली मुखेल आकर्षण आसतले अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी ह्या वेळार उलयतना सांगला। तांणी मुखार म्हटला की
550 वर्सां कुशावती त्या नदीचेर स्थापन जाल्ले मठसंस्था आज आमी पळयता। माधवाचार्यान मांडिल्ल्या दैवत्त तत्व ज्ञानाचेर श्रद्धा आणि भक्ती आशिल्ली याच परंपरेच्या लेगीत तितक्याच उर्बेत कार्य करीत असा। गोयच्या भुयेचेर 550 वर्सां हिंदू धर्माचे सनातन कार्य ही मठसंस्था परंपरा करीत आयिल्ली असा। आमकां सगळ्या जणांक खबर असा गोयचेर मुखेलपणा 7 राजवटींनी राज्य केले। भोज, कदंब, चालुक्य, राष्ट्रकूट, विजयनगर साम्राज्य, बहुमानी सुलतान, बिजापूरचे सुलतान आणि अयोध्या ते पर्तगाळ मठ मानाधिक
धर्मरक्षणाचे आणि राष्ट्ररक्षणाचे काम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कडल्यान जाता, ते खातीर ते धर्मपुत्र असतात असे मठाधिपती विद्याधीश तीर्थस्वामी हांनी म्हटला। पणजे सुरू आशिल्ल्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फीचो समारोप सुवाळो आज ताळगावा श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियमात सुरू असा। या कार्यावळीक माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ एल मुरुगन, महोत्सवाचे संचालक शेखर कपूर, मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत आणि हेर मानेस्त हजीर असतात। या वर्षाच्या महोत्सवात 81 देशातले 240 परस चड चित्रपट प्रदर्शित झाले, जातून जपान हो फोकस देश, स्पेन हो भागीदार देश आणि ऑस्ट्रेलिया हो स्पॉटलाईट देश आशिल्लो। या सुवाळ्यान प्रतिष्ठित गोल्डन पिकॉक पुरस्कार, सिल्वर पिकॉक पुरस्कार आणि ICFT युनेस्को गांधी पदक प्रदान करतात। सध्या सुरू आशिल्ल्या कार्यावळीत वेगवेगळ्या पंगडावरवी नृत्य सादरीकरण सुरू असा, तशेंच आता मेरेन इफ्फी विशीं मान्यवरांची आपली मतां उक्तायल्यात।
Thank you very much. It's indeed been the most memorable film festival. All of you would agree with this, and qualitatively, quantitatively, festival which had wonderful films being played out, the film bazaar, the base film bazaar bringing in the record investments and buying and selling. At the same time, first time we have the AI hackathon, the creative minds of tomorrow bringing in close to 125 participants. All goes with the vision of our Honorable Prime Minister, who during the World Audio Visual and Entertainment Summit said, this is the dawn of orange economy, and truly international festival this year has been a step in that direction. It will not just provide opportunities to our creators, but at the same time it will also take the Indian flag to the entire world. So very happy, thanks to government of Goa, people of Goa, each one of us who worked hard to bring this festival to life. Thank you.
गोय विधानसभेचे सभापती श्री गणेश गावकर हांनी हालीस बारबोडासातल्या ब्रिज टाउन हांगा झाल्या 68व्या राष्ट्रकुल संसदीय परिषदेन भाग घेतला। दोकान कॉमनवेल्थ द ग्लोबल पार्टनर या विषयाचेर आयोजित या संसारीक परिषदेन आधुनिक आव्हानांचेर चर्चा करपाक आणि लोकशाय संस्था मजबूत करपाचे मार्ग सोदपा खातीर वांगडी राष्ट्रांचे संसदीय फुडारी तज्ञ आणि प्रतिनिधी एकठांय आयिल्ले. सभापती श्री गांवकर हांणी राष्ट्रकुल संसदीय परिषदेतल्या चर्चेविशी माहिती दितना जाल्ली चर्चा वेव्हारीक दूरदृष्टी आशिल्ली गैर राजकीय लोककेंद्रीत आणि प्रादेशिक गरजांक अनुकूल अशा पद्धतीन प्रशासन दुरा सुधारपाचेर केंद्रीत आशिल्ली. चर्चेन विषय गोवा खातीर उपेगी आणि भौशिक सेवा वितरण आणि कायदेशीर व्यवहारात सुधारणा घडवून हाडपाक उपेगी थारपाक शकता. परिषदेन वाटेकार जाल्ल्या प्रतिनिधींनी मजबूत संस्था ही विश्वासार्ह प्रशासनाची बुन्याद आशिल्ल्याचे मत मांडले. कामाची मोलावणी, सदस्यां खातीर सुधारित मजत व्यवस्था, नवनिर्वाचित प्रतिनिधी खातीर दर्जेदार प्रशिक्षण सुविधा ह्या सारख्या धोरणाचेर चर्चा केली. यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी ऐकतात.
भाई, अब खेती में पानी की बचत और पैसे की बचत दोनों होंगी. वो कैसे? अब नए जीएसटी में ड्रिप इरिगेशन सिस्टम पर लगभग 9000 रुपए की बचत.
वाह, लागत भी कम और फायदा ज्यादा.
भाई, खेती हुई और आसान और पैदावार भी बेहतर.
नेक्स्ट जेन जीएसटी, बेटर एंड सिंपलर.
अडचणीच्या सुवातेवेर वीज मीटर काढून ते सोयीच्या सुवातेर हाडपाच्या नोटीसीन फकत 35% वीज गिरायकांची प्रतिसाद दिला. नोटीशे प्रमाण स्थलांतरणाची मुदत आय शुक्रारा सोपिल्ल्यान फाल्यां शेनवार सावन कारवाय सुरू जातली अशी माहिती वीज खात्याचे अधीक्षक अभियंते मयूर हेदे हांणी दिली. अडचणीच्या सुवातेर 38,000 घरगुती वीज मीटर आशिल्ल्याची माहिती खात्यांकडेन आसा. हाचे मदले 12,000 मीटरांचे स्थलांतरण जाला. जे कोणे स्थलांतरण करूंक ना तांची वीज जोडणी तोडपाची कारवाय सुरू आसतली अशे अधीक्षक अभियंते मयूर हेदे हांणी सांगले. मीटराचे स्थलांतरण करपा खातीर 6 महिन्यांची मुजत आयज 28 नोव्हेंबराक सोंपता. त्या त्या विभागाचे अभियंते नोटीशी प्रमाण कारवाय सुरू करतले अशी माहिती अधीक्षक हेदे हांणी दिल्या. दुरुस्ती कामा खातीर बोरी पूल शेनवारा 29 नोव्हेंबराक सकाळी 8 ते आयतारा 30 नोव्हेंबराक दिसा सकाळी 8 वरां मेरेन फोंड्या वटेनच्यान अवजड वाहनां खातीर बंद आसतलो. तशेंच शेनवारा 6 डिसेंबरा दिसा सकाळी 8 ते आयतारा 7 डिसेंबर दिसा सकाळी 8 वरां मेरेन मडगांवां वटेनच्या बोरी पूल अवजड वाहनां खातीर बंद आसतलो. पूल बंद काळांत फोंडा मडगांव आणि मडगांव फोंडा मार्गावयली येरादारी उपलब्ध मार्गान वळोवपांत येतली. माहिती आणि प्रसिद्धी खात्याचे ज्येष्ठ फोटोग्राफर सिल्वेस्टर इस्तिबेरो हांकां सेवानिवृत्ती निमतान खात्याच्या कर्मचाऱ्यांनी आयज निरोप दिलो. सिल्वेस्टर इस्तिबेरो हांणी माहिती आणि प्रसिद्धी खात्यान 37 वर्सां सेवा दिली. माहिती आणि प्रसिद्धी खात्यान ब्रॉमाइड प्रिंटर ते ज्येष्ठ फोटोग्राफर म्हणून सेवा दितना ताणी 3 सेंट फ्रांसिस झेवियर प्रदर्शना, लुसोफोनिया सर्त, ब्रिक्स अशा महत्वाच्या कार्यावळींचे छायाचित्रण केला. खेळ. हर्दोळचे आदले आमदार ग्लेन टिकलो हांची गोवा फुटबॉल विकास परिषदेच्या अध्यक्षपदात नेमणूक झाल्या. परिषदेच्या कार्यकारिणी वांगड्यामध्ये दिलीप नाईक, शॉन मार्टिन, संदीप नाईक, आलेरियन रॉड्रिक्स, उमर सुटावाली, नितीन गड्डी, सांतान फुर्तादो आणि फ्रान्सिस डिसोझा हांचो आसपाव आसा. श्री टिकलो हे फुटबॉल पटू असल्यान ते फुटबॉल वाठाराच्या उदरगतीक योगदान दितले अशी अपेक्षा उक्तायली वता. हवामान. पणजे वेधशाळेन दिल्ले माहिती प्रमाण पणजे चडान चड तापमान 33 डिग्री सेल्सियस आणि उण्यान उणे 21 डिग्री सेल्सियस नोंद झाला. मुरगांवात चडान चड तापमान 34.2 डिग्री सेल्सियस आणि उण्यान उणे 21.2 डिग्री सेल्सियस नोंद झाला. सध्या राज्यात वातावरण सुके असा, सकाळचे धुके पडपाचो अदमास असा. परतून एक फावट मुखेल खबरो. धर्मरक्षण आणि सेवाभाव या दोन तत्वांचेरूच देशाची प्रगती जावं येता असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज गोकर्ण पर्तगाळ हांगा उलयतना सांगला. गोय एक आध्यात्मिक पर्यटन केंद्र करतले आणि पर्तगाळची मठवास्तू मुखेल आकर्षण असतले असे मुखेलमंत्र्यांनी सांगला. 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हळ्यारूच इफ्फीचो समारोप सुवाळो आयज ताळगांवां श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमांत सुरू आसा. आणि 20 मीटर स्थलांतरणाची मुजत आयज शुक्रारा मेरेन आशिल्ली, फाल्यां सावन कारवाय सुरू जातली अशी माहिती वीज खात्यान दिल्या. आणि इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो. नमस्कार.